हॅलो, आज आपण बंड्याची फ फजिती ही गोष्ट ऐकणार आहोत. बंड्या एक नॉटी बॉय होता. त्याचे मॉम डॅड त्याला नेहमी सांगत की बंड्या जास्त मस्ती करू नकोस, कुणाच्या खोड्या काढू नकोस, पण बंड्या ऐकायचाच नाही. एक दिवस बंड्या स्कूलमध्ये च्युईंगम घेऊन गेला. एका मुलाच्या बेंचवर त्याने च्युईंगम लावून ठेवले. तो मुलगा घाईघाईने बेंचवर जेव्हा बसला, त्याच्या पॅन्टला च्युईंगम चिकटले. मग सगळी मुले हसू लागली. बंड्याला खूपच मज्जा वाटली. आता त्याला ती सवयच लागली. सगळ्यांच्या खोड्या काढायचा आणि नंतर टाळ्या पिटून हसायचा. सगळी मुले बंड्याच्या तक्रारी मॅडमकडे करत होत्या, पण मॅडम शांतच होत्या. त्या बंड्याला शिक्षा करत नव्हत्या. त्यांना बंड्याला एक छान लेसन द्यायचा होता की दुसऱ्यांना त्रास दिल्यावर कसे फील होते. एकदा बंड्याला जरा बरे नव्हते, तो स्कूलमध्ये आला नव्हता. त्या दिवशी मॅडमने सगळ्या मुलांना एकत्र केले व सांगितले की 2-3 दिवसांनी आपण सगळ्यांनी बंड्याला छान धडा शिकवायचा आहे. त्यांनी सगळा प्लॅन नीट मुलांना समजावून सांगितला. बंड्या जेव्हा शाळेत आला तेव्हा टीचरने सर्व वर्गाला सांगितले की उद्या आपली पिकनिक जाणार आहे. तेव्हा सगळ्यांनी उद्या सकाळी 7 वाजता डबा आणि वॉटर बॅग घेऊन स्कूलमध्ये यायचं आहे. ही एक जंगल ट्रेक आहे, त्यामुळे घरी परमिशन पण घ्यायची आहे. बंड्या खूपच खुश झाला. उद्या जंगलात खूप माकडे दिसतील, त्यांची आपण मज्जा करूया म्हणून प्लॅन करू लागला. दुसऱ्या दिवशी सगळे स्कूलमध्ये 7 वाजता भेटले. सगळ्यांनी पिकनिकची तयारी केली होती. बसने जंगलापर्यंत गेल्यावर टीचरने मुलांचे ग्रुप्स केले. बंड्या ज्या ग्रुपमध्ये होता त्या ग्रुपमधल्या मुलांना टीचरने सांगितले होते की बंड्याला कसे ट्रीट करायचे. बंड्या त्याच्या ग्रुपबरोबर न जाता एकटाच पुढे पुढे जात होता. एका कॉर्नरला सगळे लपून बसले व बंड्या एकटाच उरला. त्याला समजेना कुठल्या रोडने जायचे, तो घाबरला. सगळ्यांच्या नावाने हाका मारू लागला. तेवढ्यात त्याला खूप माकडे दिसली. आपण एकटे आहोत हे विसरून तो माकडाची शेपटी धरायला गेला. माकडानी त्याची वॉटर बॅग व डबा हिसकवून घेतला व त्याच्या डोक्यात एक टपली पण मारली. सगळी माकडे बंड्याभोवती जमून त्याला चिडवू लागली. कोणी त्याची पॅन्ट ओढली, कोणी त्याला धक्का दिला, कोणी त्याला नाक खाजवून दाखवलं, कोणी त्याचे केस ओढले. बंड्या खूप घाबरला, तो पळू लागला, पण माकडे त्याच्या पाठीच लागली. शेवटी तो रडायला लागला. त्याची फजिती बघून झाडामागून सगळी मुले व टीचर बाहेर आले व त्यांनी माकडांना पळवून लावले. टीचर बंड्याला म्हणाल्या, तू सगळ्यांना त्रास देतोस ना, म्हणून माकडे तुझ्या पाठी लागली. बंड्याने टीचरचे पायच पकडले व सगळ्या मित्रांना सॉरी म्हणाला व म्हणाला, आता मी कोणाच्या खोड्या काढणार नाही, मला क्षमा करा. घरी परत आलेला बंड्या एकदम गुड बॉय होता. बाय बाय.